아니하리가니 आपण पाठीमागे काही श्लोकामध्ये पाहिलं की कशा पद्धतीनं बळी महाराज जे आहेत ज्यावेळेस वामनदेवच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्ण बलिमहाराजांच्याकडे येतात आणि तीन पावलं जे जमीन मागतात तर बळीमहाराज म्हणतात की अरे मागूनच्या मागून काय मागितलं की तीन पावलं आणि ते पण छोटीशीच आहेत. तर माझ्या राज्यात अनेक मोठं राज्य एखादा अर्ध राज्य किंवा काही राज्याचा भाग मागितला असता तर ठीक आहे, मी म्हटलं असतं की ती दान, कारण बळी महाराज हे दानशूर होते. ते कुठलाही पाठीमागचा पुढचा विचार न करता ते दान देऊ शकत होते. परंतु या ठिकाणी भगवंत म्हणत आहेत की मला ना जास्त काही नाही, फक्त तीन पावलंच पाहिजेत. तर शुक्राचार्यांना माहीत होतं की या ठिकाणी हे वामनदेव आलेले आहेत, पण वामनदेवांच्या रूपामध्ये भगवान विष्णू आहेत आणि ते बळी महाराजांना सांगतायत की यांना कसलंही दान देण्याचे काही वचन वगैरे देऊ नका. त्यावेळेस बळी महाराज म्हणतात की वास्तविक गुरु म्हणजे दिशा दाखवणारा, आणि दिशा जी आहे, प्रत्येक गुरु जो असतो तो आपल्या शिष्याच्या हितासाठी सर्व काही कार्य करतो, कारण गुरुचं कर्तव्य असतं की आपला शिष्य जो आहे तो कशा पद्धतीनं भगवंतांना शरणागती होय. आणि या ठिकाणी बळी महाराज विचार करतायत की शुक्राचार्य हे मला गुरु आहेत की, तर त्यावेळेस शुक्राचार्यांचा पण ह्याच्यामध्ये थोडासा स्वार्थ होता की कदाचित मी जर हिने सगळंच जर राज्य जर दिलं तर मी कुणाचा गुरु होणार, हे की नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या परिस्थितीचं किंवा अस्नस्थाचं भय असतं. तर या ठिकाणी बळी महाराजांना वाटते की अरे सर्वच जर दिलं तर, शास्त्रामध्ये सांगितलं जातं की गुरुचा आदेश तोपर्यंत आपण पालन केला पाहिजे जोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी आपल्याला जितकं जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल. आणि गुरु महाराजांचा त्यावेळेस आपण त्याग केला पाहिजे ज्यावेळेस भगवंताकडे जाण्यासाठी जे काही नियम आहेत त्या नियमाचं नियम मोडण्यास सांगतात. तर मी एक वेळेस ऐकलं होतं की शिक्षागुरु दीक्षागुरु यांचं कुठंपर्यंत आपण हे करायचं, की कधी कधी शिक्षागुरु अनेक आपल्याला उपदेश करत असतात दीक्षागुरु. तर मी असं ऐकलं की चार नियमांचं जोपर्यंत उल्लंघन करायला सांगत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला फॉलो करायचं, पालन करायचं. ज्या दिवशी सांगेल की चार नियमाचं तुम्ही उल्लंघन करा त्या अर्थी समजायचं की आपली अधोपतनाला गाडी आहे. बऱ्याच वेळेस आश्रममध्ये किंवा कुठे ऑथॉरिटीला कुठंपर्यंत पालन, शिक्षागुरु म्हणजे ऑथॉरिटी किंवा आपले अधिकार, तोपर्यंत की जोपर्यंत आपल्याला हे गोष्टी करायला सांगत नाही तोपर्यंत, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कामना आहेतच ऑलरेडी आपल्यामध्ये काम इच्छा, आणि त्या परत आणि करायला लावतोय म्हणजे पतनाचं कारण आहे. भगवद्गीतेत सांगितलं जातं काम एशो क्रोध एशो रजोगुण समोदुणा महाशुनो महा पापमा नित्य वैरिणा, म्हणजे नित्य वैराकडे आपल्याला जोपर्यंत घेऊन जात नाहीये तोपर्यंत आपण त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचा आदेश पालन केलं पाहिजे. तर या ठिकाणी बळी महाराज भगवंतांना म्हणतायत की हे परमेश्वर, तुम्ही आमच्या असुरांचे अप्रत्यक्ष सर्वश्रेष्ठ हितचिंतकच आहात. आता भगवंतांनी सर्व काही काढून घेतलेलं आहे, तरीही बळी महाराज काय म्हणतायत की तुम्ही आमची हितचिंतकच आहात. आपल्याला जर आपलं सगळ्या पोझिशन प्रतिष्ठा हे जर काढून घेतलं तर आपण त्याला जाऊन म्हणू का माझे हितचिंतकच आहात तुम्ही. किती लोक असे आहेत, आणि असं जर कोणी जर म्हटलं तर म्हणायचं की तो शुद्ध भक्ताच्या पण पुढे गेलेला आहे की नाही. ह्या ठिकाणी बघू शकतो की आपल्याला ही परिस्थिती येते कधी कधी, आपलं पद काढलं जातं, आपलं पोझिशन काढलं जातं, आपल्याला काही दिलं नाही जात, है की नाही. त्यावेळेस आपल्याला काय खूप कटू वाटतं, पण त्या व्यक्तीला जाऊन आपण म्हणायचं की धन्यवाद, खूप मोठं आहे कार्य. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की बळी महाराज हे महाजन आहेत. तर महाजन न गता सुपंत, महाजनांच्या पावलावरती आपल्याला पाऊल ठेवून पुढे जायचंय. तर तुम्ही जणू काही आमचे शत्रूच आहात असे वागूनही आमचे सर्वोच्च कल्याण करीत आहात. आमचे शत्रूच आहात पण कल्याणकारी आहात, म्हणून आपले एक म्हण आहे, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा ना. काय म्हणतात, बरोबर आहे का? तर कपटी मित्र एक लक्षात ठेवायचं की आपल्याला ज्या वेळेस कोणी आपल्या ऑथॉरिटी विषयी किंवा कुठल्या विषयी जर चुगली करत असेल तर समजायचं की कदाचित काही कपट तर नसेल ना, हा आपण कधी विचारच करत नाही. पण आपल्या कानाला जे काही चांगलं वाटतं ते आपण पहिला अंत घेतो आणि ते साठवतो आणि मग ते भपकांना कधीतरी बाहेर येत. तर या ठिकाणी बळी महाराज सांगतात की शत्रू असून शत्रू आहात असे वागून आमचे सर्वोच्च कल्याण करीत आहात. की ज्यावेळेस आपल्याला असा प्रसंग येतो एखाद्या गोष्टींकडे, त्यावेळेस आपल्याला आपल्या इच्छेनुसार ज्यावेळेस काही गोष्टी होत नाहीत त्यावेळेस आपल्याला शत्रू वाटतात काही लोक. तर या ठिकाणी बली महाराज सांगतायत की वास्तविक शत्रू पण आमच्यासारखे असुर सदैव खोट्या प्रतिष्ठेने मदमत मदांध झालेले असल्यामुळे तुम्ही आमची कान उघडणी करून आम्हाला योग्य ते मार्ग दाखवण्यास मार्गावर येण्यासाठी आवश्यक ते नेत्र देता. तर आपल्याला नेत्र बळी महाराज सांगतायत की नेत्र देता. तर ब्रह्मचरितमध्ये सांगितलं जातं की जोपर्यंत आपल्याला नेत्र जे आहेत याच्यामध्ये प्रेम येत नाही, कदाचित आपल्या पुढे जर ऑथॉरिटी आला तर त्या आपल्या डोळ्यात प्रेम येतं नाही. प्रेमांजन चुरित भक्ती विलोचने. ब्रह्माजी सांगतायत की भगवंत तुम्हाला जर पाहायचं जर असेल ना तर प्रेमांजन चुरित प्रेमाचं अंजन लावलं पाहिजे. प्रेमांजन चुरित भक्ती विलोचने संता सदैव हृदयेश विलोकयंती. जे संत जे लोक आहेत त्यांच्या हृदयामध्ये प्रेम असत. तर आपण ज्यावेळेस भगवंताकडे जायचं तर आपल्या हृदयामध्ये प्रेम संचित झालं पाहिजे. आणि प्रेम त्यावेळेस संचित होईल ज्यावेळेस आपल्याला एखादी हिताची गोष्ट सांगितली की ती आपल्याला रुचली पाहिजे. पण असं होत नाही बऱ्याच वेळेस, की स्वतःचं हित आपलं कशात आहे हे आपल्याला कधी कधी कळत नसतं. म्हणून आपलं हित दाखवून देण्यासाठी आपल्याला कोणतरी हवा असतो, हे की नाही? कारण आपण प्रत्येक जीव जो आहे हा प्रत्येक जीव प्रत्येक व्यक्ती हा कामांध झालेला आहे या जगामध्ये. कधी कधी आपण रस्त्यावरनं गाडी चालवतो, कधी आपण 120 स्पीडमध्ये असतो, पण आपल्याला आपलं स्पीड माहीत नसतं. स्पीड कोणाला माहीत पडतं? बाहेरच्या व्यक्तीला, हे की नाही? अरे हा इतकाच फास्ट चालेल, इतकी फास्ट गाडी, पण आत वाटतं की अजूनही स्पीड वाढलेलं नाही, हे की नाही? तसं कधी कधी आपल्याला, आपण ज्यावेळेस भक्तीमध्ये असतो त्यावेळेस वाटतं की अरे माझी तरी गाडी एकदम मस्त चाललेली, हे की नाही? पण कधी कधी आपले अथॉरिटी आपल्याला स्पीड ब्रेकर टाकतात, हे की नाही? त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे की अरे आपल्याला कुठंतरी थांबायचं, हे की नाही? पण कधी कधी आपल्या स्पीडला थांबण्याचा आपण काय करतो, विचारही करत नाही. तर या ठिकाणी, कारण प्रत्येक जीवाला खोटी प्रतिष्ठेची थोडीतरी अपेक्षा असतेच. प्रतिष्ठा ही व्यक्तीला लागलेला एक ध्यास आहे. प्राण प्रतिष्ठा, जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत प्रतिष्ठा व्यक्तीला लागते. आणि प्रतिष्ठा केव्हा जाईल? प्रतिष्ठा तेव्हा जाईल ज्यावेळेस आपल्याला हा जो प्राण भगवंताकडे जाण्याची इच्छा करू की मला बस या जगामध्ये प्रतिष्ठा नाही पाहिजे, मला भगवंतांची भक्ती पाहिजे, आणि या प्रतिष्ठेच्या ह्याच्यामध्ये मदांध होतो. ती प्रभुपाद तात्पर्यमध्ये सांगतायत की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत देवतांपेक्षा असुरांचे अधिक चांगले मित्र आहेत असे बळी महाराज म्हणतायत. की देवतांच्या पेक्षा अतिशय देवतांपेक्षा असुरांचे अधिक चांगले मित्र आहेत. पण असं आहे का? आहे. कारण आपण बघू शकतो की ज्यावेळेस जय आणि विजय ज्यावेळेस ह्या भूतलावरती भगवंतांनी पाठवलं, त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की तुम्हाला पूर्ण जीवन इथं राहायचं आहे की काही जन्म इथं राहायचं आहे? की म्हटलं की नाही, जय विजय म्हटले की आम्हाला तुम्हाला सोडायचंच नाहीये, तर मग मी सांगतो असं करा, हे की नाही? तुम्ही जा खाली असुर बना, आणि तुमचा उद्धार करण्यासाठी मी येत आहे ना, चिंता कशाला पाहिजे, हे की नाही? आणि मग भगवंत सांगतायत, भगवंतांचं ऐकतायत आणि जय विजय येत आहेत खाली, हे की नाही? तर भगवंतांचं त्यांनी ऐकलं की ठीक आहे, तुम्ही येत आहे ना आमचा उद्धार करण्यासाठी, ठीक. आपल्याला आपल्या जीवनामध्ये असेच गुरु येत आहेत आणि आपल्याला संग देत आहेत. कारण काय? की चला आता परत आपल्याला जायचं आहे भगवंत. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही वैकुंठ वासे आलो याच कारणासी, साज भावे वर्तवयासी. वास्तविक जे संत पुरुष असतात ते याच कारणासाठी येतात. आपला जो खरा साज आहे, खरा आपलं काय, आपण भगवंतांचे शाश्वत अंश आहोत, भगवंताकडे परत नेण्यासाठी आपल्याला येत आहेत. साज भावी वर्तवय अशी ते सांगण्यासाठी. पण आपल्याला वेगळा साज चढलेला असतो, हे की नाही? त्यामुळं आपल्याला खरं आपण पूर्ण जग, पूर्ण दुनिया भगवत भक्तीमध्ये जर सोडले, भगवत भक्त जर सोडले, तर प्रत्येकाला या जगामध्ये अनेक वर्ष जगण्याची इच्छा असते, हे की नाही? परंतु असे आपल्याला ज्यावेळेस अधिकारी व्यक्ती येतात आणि आपल्याला सांगतात की नाही आपल्याला तर जायचं, तर भगवंत येतात आपला उद्धार करण्यासाठी. गोष्टी. या ठिकाणी बळी महाराज सांगतात की आम्ही आसुर आहोत पण वास्तविकता आमचे खरे मित्र आहेत. म्हणजे प्रत्येक गोष्ट बळी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये काय घेतले, पॉझिटिव्ह घेतलेले. प्लस आपण असं पॉझिटिव्ह घेतच नाही, ठीक आहे, आपण नेहमी निगेटिव्ह घेत असतो. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस समस्या येईल त्या त्या वेळेस आपण पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे की ही भगवंतांची इच्छा आहे. आपण या जगामध्ये आलो आपल्या इच्छेनं आलो. इच्छा द्वेष समुद्भेन, इच्छा आणि द्वेष भगवंतांशी केला म्हणून आपल्या या जगात आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, भगवंतांच्या इच्छेसाठी. म्हणून जोपर्यंत आपण भगवंतांच्या इच्छेसाठी काही कार्य करत नाही, स्वतःच्या इच्छेसाठी काही कार्य करतो, तर भगवंतांची इच्छा ही सर्वश्रेष्ठ इच्छा. आपण सहज म्हणताना म्हणतो, अरे भगवंतांच्या इच्छेने एक पान पण हळत नाही, म्हणतो ना, सहज म्हणतो. भगवंतांच्या इच्छेनं काही त्यांच्याशिवाय होत नाही, हे की नाही. पण आपल्या प्रत्येक व्यक्ती भगवंतांचे दोष बघण्यात वेळ घालवतो. असाच एक व्यक्ती होता, वाटस्वरूप जात असताना वाटेवरून त्याला छान असं एक पिंपळाचं झाड दिसलं. छान अशी सावली होती, लगे आता थकलोय तर इथं आराम करूया. पण ज्यावेळेस आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला असे दोष भोगण्यामध्ये आपल्याला इच्छा होते, हे की नाही. कम्फर्ट झोनला काय म्हणतात, काय म्हणते, सुव्यवस्थित ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपण इतरांचे द्वेष बघण्यात, इतरांच्या गोष्टी करण्यात. व्यक्ती आला, सावलीला बसला, शेजारीच एक शेत होतं, त्या शेतामध्ये भोपळ्याचा वेल होता. आणि त्या भोपळ्याच्या वेलाकडे बघून ह्याच्या मनात इच्छा झाली की म्हटलं, अरे काय म्हटलं, देवाला काय काय बुद्धिबिद्धी आहे की नाही म्हटली, काय की या ठिकाणी बघा एवढा मोठा भोपळा आणि त्याला वेल, तो वेल किती लहान, त्याला फळ पण धरता येत नाही. आणि बघा म्हणजे मी ज्या झाडाखाली बसलोय ते एवढं मोठं झाड आहे आणि त्याला फळ किती दिलंय, मग छोटं असतं ना, त्याला काय म्हणतो, टुंबर म्हणतो ना आपण पिंपळाच्या झाडाला, छोटंसं फळ. हे कुठे काय बुद्धी लावल्या काय समजत नाही म्हणले. असे कसे काय हे विधाता असतील, असे काय आपण विधाताला दोष देतो ना प्रत्येक वेळेस. विधाता, या जगाचा विधाता असा कसा काय, आज देशामध्ये कुठेतरी काही गडबड झाली की कसा काय हा विधाता आहे, असं ज्या व्यक्तीचं झालं की कसा काय हा विधाता आहे की एवढं मोठं फळ, बारीक वेल, काय असं म्हणला, काय आपल्याला घेणं ना देणं, शांत असा थोडा वेळ म्हणला आराम करू, आणलेली बुट्टी सोडली, खाल्लं थोडंसं, वाऱ्याची झुळूक होती, झोपला. ज्यावेळी झोपला त्यावेळेस गाढ झोप लागली होती, गाढ झोपली लागली, वाऱ्याच्या झुळकीने एक जे टुंबर होते त्याच्या वरती येऊन पडलं मस्तकावर, खाड दिसणं आवाज आला, जागा झाला आणि म्हटलं की अरे बघितलं काय पडले. आणि मग तिनं साईड त्या भोपळ्याच्या वेलाकडे पाहिल्यानं म्हटलं की अरे कदाचित ह्या टुमरापेक्षा हा जो भोपळा असता तर माझं काय झालं असत, माझी काय अवस्था झाली असत. तर ज्यावेळेस आपण विधाताला बोलतो की असं का असं का असं का असं का माझ्या जीवनात, त्यावेळेस विधाताला हेही समजून घ्यायचं की अरे जी छोटीस आहे की नाही, छोट्याशा गोष्टी आपण जर दुर्लक्ष जर केलं तर आपण वास्तविकता या आपल्या जीवनामध्ये जो विधाता जो आहे हा सर्वात करता करविता आहे, या भावनेनं जर आपण जर जीवन जगू आणि भगवंतांना शरण जाऊ तर खऱ्या अर्थानं आपल्याला भगवंतांची भक्ती प्राप्त होऊ शकते. तर या ठिकाणी बली महाराज म्हणतायत की तुम्ही अधिक चांगले आमचे मित्र आहात, की प्रत्येक समस्येमध्ये आपण आपल्याशी जी गोष्ट होती ती गोष्ट योग्य आहे असं आपलं जाणणं आवश्यक आहे. भौतिक जगतात जसे एखादी भौतिक ऐश्वर वाढत जातात तसा या आध्यात्मिक दृष्ट्या अंध होतात. भौतिक ऐश्वर हे आपल्याला अंधत्व आणतं या जगामध्ये. म्हणून कुंती महाराणी सुद्धा आपल्या प्रार्थनेत म्हणते, ज्यावेळेस कुंती महाराणीने पूर्ण राज्य दिलं आणि आता मुलं आहेत आता म्हणते की असं ऐश्वर मला नको. का? कारण तुम्ही जर माझ्या जीवनात नाही आहे तर असं ऐश्वर घेऊन काय करणार. तर म्हणून या भौतिक ऐश्वर्याने व्यक्ती मधांध होतो, आध्यात्मिकदृष्ट्या अंध होतो. भौतिक ऐश्वर्याची प्राप्तीकरिता देवतागण परमेश्वराची भक्ती करतात. भौतिक ऐश्वर्याची जी या ठिकाणी प्रभुपाद म्हणतात की भौतिक ऐश्वर्याची प्राप्तीकरिता देवतागण परमेश्वराची भक्ती करतात. होय, की देवता सुद्धा आपण बघू शकतो की कितीतरी वेळा इंद्रानी आपलं पद सांभाळण्यासाठी किंवा पद राहण्यासाठी भगवंताकडे जाऊन अनेक वेळा प्रार्थना केली. भगवंत आलेत, भगवंत त्यांना देत आहेत, हे की नाही? तर असे देवता सुद्धा भौतिक ऐश्वर्याची प्राप्तीसाठी भगवंताकडे जात आहेत. परंतु पूर्ण पुरुषोत्तम भगवान वरकरणी असुरांचा पक्ष न घेऊनही त्यांची खोटी प्रतिष्ठा धुळीस मिळवून त्यांचे हितचिंतक म्हणून वागतात. तर भगवंत प्रत्येक जीवाच्या प्रती हितचिंतक आहेत, प्रत्येक जीवाचे हितचिंतक आहेत. भगवान सांगतात की या प्राकृत जगाचा, या भौतिक जगाचा भोगता मी आहे. जोपर्यंत हे आपल्याला ज्ञात होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शांती येऊ शकत नाही. भोक्ता राम यज्ञ तपसाम सर्व लोको महेश्वरम. भोक्ता राम यज्ञ आणि तपस्या, आपल्या तपस्येचं, आपल्या यज्ञाचं जे काही आपण कार्य करतो याची तपस्याचे भोक्ता कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहे. भोक्ता राम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम, सर्वांचा मी महेश्वर, ईश्वर, मी ईश्वर आहे. हे की नाही? म्हणजे असुर असो, देवता असो, जीव असो, कुणी असो, भोक्ता राम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदाम सर्व भूतानाम. मी सुहृद आहे. सुहृद म्हणजे मित्र. सुहृदाम सर्व भूतानाम, या भूतलावरती प्रत्येक जीव जो राहतोय यांचा सुहृद कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. प्रत्येकांच्या हृदयात स्थित आहेत. सुहृदाम सर्व भूतानाम. आपण सुहृद कुठं भेट, आपला मित्र कुठं असतो? आपल्याला बगलचा एखादा सांगणारा इकडं जा तिकडं जा, हे आपली सगळे मित्र असतात, हे की नाही? पण वास्तविकता सुहृद आपले हितेशी जे आहेत ते भगवान आपल्या हृदयात स्थित आहेत. सुहृदाम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती. हे ज्याला ज्ञात होत आहे, हे ज्याला ज्ञात होत आहे, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शांती. नाही तर कितीही शांती आंदोलन आपण करू, हे की नाही? शांती आपल्या जीवनामध्ये नाही होणार जोपर्यंत आपल्याला हे ज्ञात होत नाही. तो सुहृदाम सर्व भूतान ज्ञात्वा शांती. भोक्ता राम येत नाही, प्रत्येक गोष्टीचा भोक्ता भगवान भगवंत आहे. तर या ठिकाणी पूर्ण पुरुषोत्तम भगवान वरकरणी असुरांचा पक्ष घेऊन न घेऊनही त्यांची खोटी प्रतिष्ठा धुळीस मिळवतात. कारण असुर ते व्यक्ती आहेत जे भगवंतांच्या सुरामध्ये सूर घालत नाहीत तोपर्यंत, हे की नाही? भगवंतांचे जे काही सूर, सूर भेसूर असूर, हे की नाही? तर असुर, ठीक आहे, तर असे जे असुर जे आहेत भगवंत असुरांचा पक्ष न घेऊनही त्यांची खुर्ची परिष्ठा, त्यांचे कधी कधी पक्षपात करतात असुरांचा, है की नाही, पण त्यांची खोटी प्रतिष्ठा असते. आपण ही ज्यावेळेस भगवंतांची भक्ती ना करू तोवर आपण असुरच आहे, हे की नाही. कलियुगात असुर कुठे आहे? आपल्या हृदयात आहे, है की नाही. कधी वाटतं भक्ती करावं, कधी वाटतं नाही का आलो मी इथं, असंही काही असं वाटतं, हे की नाही. तर कलियुगात असुर एकाच व्यक्तीमध्ये दोन्ही गोष्टी आहेत, सूर असुर, सूर असुर. तर सत्ययुगामध्ये असुर कुठे राहायचे? दोन दोन ग्रहावरती. त्रेतायुगामध्ये दोन दोन राज्यामध्ये, दोन देशामध्ये. त्याच्यानंतर द्वापर युगामध्ये एकाच घरामध्ये, आणि कलियुगामध्ये एकाच शरीरामध्ये. हे पण घरच आहे ना आपलं, एकाच घरामध्ये हे दोन्ही व्यक्ती. तर म्हणून आपली खोटी प्रतिष्ठा याचा सुद्धा भगवंतच नाश करतायत. तर खोटी प्रतिष्ठा धुळीस मिळवून त्यांचे हितचिंतक म्हणून वागतात. खोट्या प्रतिष्ठेने मनुष्य मतांध होतो, मार्ग भ्रष्ट होतो. ही जी खोटी प्रतिष्ठा जी आहे याच्यामुळे काय होतं? मतांध होतो व्यक्ती. आणि असे असल्यामुळे विशेष कृपेचे चिन्ह म्हणून भगवंत त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेच्या पदावरून काढून टाकतात. तर खोटी प्रतिष्ठा, भक्ती विनोद ठाकूर सांगतात की खोटी प्रतिष्ठा शुकरेरविष्ठा, हे की नाही. शुकरविष्ठा कुठे त्यागत? कुठे येतात? आपली जी खोटी प्रतिष्ठा जी असते ही आपल्याला शुकरेच्या विष्ठेप्रमाणे आहे. तर ज्यावेळेस आपण खोटी प्रतिष्ठेच्या मान याच्या पाठीमागे लागतो त्यावेळेस वास्तविकता भगवंत या सर्व गोष्टी आपल्याला काढून घेतात. तर म्हणून या ठिकाणी बली महाराज परम सत्य बळी महाराजांचे राज्य राजांचे आचरणावरून प्रसन्न होऊन पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी त्यांना सुतातल लोक देतात. भगवंत त्या व्यक्तीला जे पाहिजे ती गोष्ट देतात, पण केव्हा? त्या व्यक्तीची ज्यावेळेस योग्यता असेल त्यावेळेस. योग्यता असेल तरच मिळते, नाहीतर. तर म्हणून आपली योग्यता आपण ओळखली पाहिजे. आपली आपण त्या कार्यासाठी योग्य आहोत का? योग्यता आहे का? आणि असं असेल तरच आपण प्रत्येक वेळा आपल्या योग्यतेची आपण चाचपणी केली पाहिजे. तर म्हणून भगवंत बली महाराज हे परम सत्यवादी होते. आपण वचन पाळू शकतो शकलो नाही याचे त्यांना अत्यंत भय वाटत होते. की ज्यावेळेस बली महाराज जे सत्यवादी व्यक्ती असतात त्यांना आपल्या वचनाची भीती असते, पण जे असत्यवादी जे असतात त्यांना आपल्या वचनाची भय नसते. या ठिकाणी बळी महाराज वचनबद्ध होते. ज्याच्या ज्या व्यक्तीमध्ये पवित्रता आहे तोच वचनबद्ध राहू शकतो, अन्यथा अन्यथा नाही. म्हणून जे वचन जे आहे प्राण जाय लेकिन वचन न जाय, ज्यावेळेस बली महाराज सांगतायत की मला अपकीर्ती माझी होईल का, माझी जी कीर्ती जी आहे ही अपकीर्ती होईल का, कारण मरावी परी कीर्ती रूपी उरावे, हे की तो बळी महाराज या ठिकाणी असत्यवादी मनुष्य समाजाच्या दृष्टीने क्षुद्रवर्तीचा ठरतो, यांचे त्याला चांगले ज्ञान होते. बळी महाराज जे आहेत त्यांना माहित होतं की असत्य जो व्यक्ती आहे याला क्षुद्रवर्तीचे ठरवले जातात समाज. श्रेष्ठ मनुष्य नरकवास पत्करेल, परंतु सत्यवादापासून भ्रष्ट होण्यामुळे झालेल्या अपकीर्तीचे त्याला भय वाटत असते. की जो सत्यवादी व्यक्ती असतो त्याला नरकवास परवडेल, पण भ्रष्ट होण्यापासून त्याला अपकीर्ती होईल याचं भय वाटत. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांनी त्याला दिलेला दंड जो आहे बळी महाराजांना, हा राज्यानी संघर्ष राजानी सहर्ष स्वीकारला. की बळी महाराजांनी दिलेला जो दंड आहे, बळी महाराजांना जो दिलेला दंड आहे वामन देवानी, तो भगवंतांनी दिलेला दंड सहजपणे तो स्वीकारताय. कारण बळी महाराजांच्या वंशात अनेक अनेक असुर होऊन गेलेले आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं प्रल्हाद महाराज या याच्यामध्ये एकनिष्ठ भक्त असे भगवंतांचे होते. तर एक निष्ठता प्रल्हाद महाराजांचा बघू शकतो आपण, म्हणजे भगवंतांच्या नामांप्रती किती आसक्ती होती, एकनिष्ठ होते. हिरण्यकश्यपूने विचारलं की सांग प्रल्हाद तुझे भगवंत कुठे आहेत, त्यावेळेस भगवंत प्रल्हाद महाराज म्हणतात की सर्व ठिकाणी हे की नाही, एकनिष्ठ नामासी एकनिष्ठ. तर म्हणून या कलियुगामध्ये आपल्याला जर एकनिष्ठता जर राहायचं असेल तर आपल्याला नामस्मरण पाहिजे, भगवंतांचं नामस्मरण. आणि नामच हे सर्व काही एकनिष्ठता आपल्यामध्ये आणून भगवंतांना प्राप्त करून देईल, अन्यथा काही नाही. अन्यथा आपले पद आपलं जी काही सेवा हे ते, मला एक भक्त म्हटले की कधी कधी होतं ना प्रोजेक्टमध्ये खालीवर, त्यावेळेस कधी व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार सेवा ज्यावेळेस मिळत नसते त्यावेळेस तो व्यक्ती दुखी होतो आणि तो म्हणतो की मला हे नाही मिळालं, मी हे नाही करू शकलो. बोले तो कुठल्याही प्रोजेक्टसाठी असो, पण मला सहज एक माझे हितेशी म्हटले की अरे प्रोजेक्ट, आणि मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी कोच केलाय, त्याला कांचनगड पण म्हणतात, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली होती. तर म्हटले की अरे तो किल्ला बघतोयस का, म्हटलं हो, म्हटलं रोजच बघतोय. म्हटले कोणाचा आहे तो, म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं येऊन आपलं निदराणी करून सुरतवरती चाल केली होती, त्या किल्ल्यावरती अनेक लोक होती, लोकवस्ती होती, त्या ठिकाणी घोडे होते होते, मग आता कुठे आहेत ते, अरे खंगर म्हणलंय ते. प्रोजेक्ट येतील प्रोजेक्ट जातील, परंतु भगवत भक्ती आपल्या जीवनामध्ये या जीवनात आलेले तिचा आपण काय केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे आणि भगवंताकडे निघालं पाहिजे. तर नामरुची घ्या. हा म्हटलं, माझे डोळे उघडले, म्हटले निश्चित हे की नाही, नाम सोडून आपण सर्व काही काम करायला तयार असतो हे की नाही, बघतो आपण आपल्या जीवनामध्ये पण. हा पण नाम जर नसेल आपल्या जीवनामध्ये तर बाकीचं काम होत नाही, हा आपल्याला विश्वास आला पाहिजे की नाम. म्हणून सांगितलं नाम संकीर्तन, ठीक आहे तुकाराम, नाम संकीर्तन साधन परी सोपे, सोपं साधन आहे, पण तेच कधी कधी आपल्याला अवघड होते. चळतील पापे जन्मांतरीचे, जन्म जन्मांतरांचं आपलं जे पाप जे आहे हे सुद्धा आपल्याला नष्ट होईल. तर म्हणून या नामावरती आपल्याला विश्वास आला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला नामावरती विश्वास येत नाही तोपर्यंत आपण कितीही कुणाचीही कामं करा कुणीही या जगामध्ये संतुष्ट होत नाही. ठीक आहे. तर नामरुची, जीवदया आणि वैष्णव सेवा हे तीन ट्रँगल आहे. हा तो तीन ट्रँगल जो आहे तो आपल्याला लक्षात आला पाहिजे की ज्यावेळेस आपण नामस्मरण करू त्याच वेळेस आपल्याला सेवेची इच्छा होईल, जीवदयेची इच्छा होईल. जीवदया, नामरुची, जीवदया. आणि ज्यावेळेस जीवदया प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक जीवाला ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस आपल्याला जीवदया, त्याची सेवा करण्याची आपल्याला इच्छा होईल. ठीक आहे. तर म्हणून या ठिकाणी बली महाराजांचं आपण या अध्यायामध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीनं या सांगतायत बली महाराज की आम्हा असुरांचे अप्रत्यक्ष सर्वश्रेष्ठ हितचिंतकच आहात. आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे, नेहमी पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे. हितचिंतक, प्रत्येक व्यक्ती हा माझ्या जीवनामध्ये हितचिंतकच आहे. त्यामुळे छोटीशी एक गोष्ट प्रभुपादांच्या लीलेमध्ये आपण पाहू शकतो की ए श्री भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद ज्यावेळेस आपलं घरदार सोडलं आणि वृंदावनामध्ये जाऊन त्यांनी ते लिखाण काम करायचे आणि बॅक टू गॉड हेड, जाऊ देवाच्या गावा ही एक मासिक पत्रिका ते छापायचे, स्वतःच एडिटिंग करायचे आणि स्वतःच वाटायचे. झाशीला जायचे, दिल्लीला जायचे आणि सहज त्यांच्याकडे ज्यावेळेस प्रभुपाद ज्यावेळेस पोस्टल मध्ये टाकायला जायचे त्यावेळेस पोस्टल पण कधी कधी तो वाचायचा आहे. आणि मग त्यावेळेस प्रभुपादांना पोस्टमॅन म्हटला की प्रभुपाद तुम्ही खूप छान लिहिताय पण हे एक नुसतं दोन पान आहेत पण याला जर पुस्तकाचं जर रूप जर दिलं तर लोक पुस्तक म्हणून ते वाचतील आणि आपल्या संग्रहामध्ये ठेवतील, पोस्टमॅनने सांगितलं. आणि प्रभुपादांनी तीच जी आहे थोडी छोटीशी जी गोष्ट आहे ती आपल्या जीवनामध्ये घेतली. प्रभुपादांनी नंतर 10-12 पाणी 25 पानाचं आपलं बॅक टू गॉड हेड मासिक चालू केलं. ठीक आहे. पत्रिकेतून परत ते मासिक. तर छोटीशी जरी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण त्याच्यावरती पॉझिटिव्ह येईल. प्रभुपाद म्हणले असते काय अरे मी ग्रंथ पुढे लिहिणारच आहे, आता तुझ्याकडे काय ऐकायची गरज आहे. पण नाही, प्रभुपादांनी छोट्याशे एका पोस्टमॅनचं सुद्धा तिने आपलं मनावरती घेतलं आणि या पत्रिकेचं जाऊ देवा गावाच्या अंकामध्ये तिने परिवर्तन करून त्यावेळेस तिने अंकामध्ये तिचं रूपांतर करून प्रभुपादांनी म्हटलं की ठीक, हा व्यक्ती सुद्धा माझं हित जाणतोय. तर म्हणून आपल्याला कोणी शब्द आहे किंवा काही आपल्याला उपदेश दिला तर त्याच्यामध्ये माझं हित आहे का हे आपण पहिल्यांदा चाचपणी करून आपण ते आपल्या जीवनामध्ये कसं मी माझ्याकडं माझ्या हिताच आहे हे जाणून आपण भगवत भक्ती हे ज्यावेळेस जाणू आपण ह्या ज्यावेळेस पॉझिटिव्ह घेऊ त्यावेळेस आपण भगवत भक्तीमध्ये अधिकाधिक प्रगती करू. तर या ठिकाणी बळी महाराजांनी हित आपल्या जीवनामध्ये झाले ते म्हणतात की अधिक तुम्ही असुरांचे हितच जाणताय की अप्रत्यक्षपणे सर्वश्रेष्ठ हितचिंतकच आहात. तुम्ही जाणून काही आमचे शत्रू आहात असे वागून सुद्धा आमच्या सर्वश्रेष्ठ कल्याण करीता. म्हणून शत्रूला सुद्धा कधी आपण मित्र म्हणून आपण जाणू शकतो की अरे त्या गोष्टीचं शत्रुत्व करतोय आपल्या जीवनामध्ये. पण खरंच म्हणून तुकाराम महाराज म्हणतात निंदकाचे घर असावीशी झाले, शत्रुत्वाचे घर असावीशी झाले. ठीक आहे. आपण त्याच्यातून हित जाणलं पाहिजे. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की